अशा तऱ्हेचं थोडंसं नमन झाल्यानंतर मग मूळ पोवाड्याला सुरुवात व्हायची. आज मी आपल्या पुढे त्या दृष्टीने पोवाड्याचं संपूर्ण चित्र त्याच्यात होईल अशा तऱ्हेचा तानाजीचा पोवाडा मी आपल्यासमोर म्हणून दाखवणार आहे. तानाजी मर्द सुभेदार, अरे तानाजी मर्द सुभेदार, हिंद भूवर सिंहाहून क्रूर, धडधडा मुंडकी उडवी गगनात, धडधडा मुंडकी उडवी गगनात, काळही कापतो ज्याला स्वप्नात, नम्र तो दास देशाचा ख्यात. जिजाबाई उठून भल्या पहाटेला, आणि एके दिवशी जिजाबाई उठून भल्या पहाटेला, विचार करून मनमनी प्रश्न केलाय शिवबाला, कुंडाण्यावर सत्ता यवनाची त्रास दिवाला. अरे हा गड ह्या वहातात, अरे हा तात घेऊन हा तात, महाराष्ट्रात खुशाल तुम्ही नांदाजी. शिवाजीनं केलाय निश्चय गड घेण्याचा, शिवाजीनं केलाय निश्चय गड घेण्याचा, बोलावला तानाजी सखा कलीच्या जीवाचा, जीवाला जीव देणारा मित्र हाताचा. रायगडी आलाय तातडी, रायगडी आलाय तातडी, तातडी म्हणे सोंगडी, चला या घडी मुहूर्त लग्नाचा. शिवाजीनं दिलंय उत्तर जाव लग्नाला, शिवाजीनं दिलंय उत्तर जाव लग्नाला, कोंडाणा घेऊन मी येतोय वरात बघण्याला. तानाजी म्हणे ऐकाव मम वचनाला, अरे आधी मुहूर्त धरलं लग्नाचा, आधी मुहूर्त धरला लग्नाचा, लग्नाचा गट कोंडाण्याचा, मग रायबाच्या करीन लग्नाला. 12,000 मावळा तसा तरी चा व्याघ्र, 12,000 मावळा तसा तरी चा व्याघ्र, शेला मामा पटाई तसा तरी चा उग्र, सैन्यासह आले धडकरी, धडकरी फिरली बरोबरी, सदा यशकारी त्यान घोर पडली, यशकारी त्यान घोर, यशवंती फिरली माघारी, यशवंती फिरली माघारी, सुचविते फिरती लई भारी, लई भारी. मामा सांगे त्यास परोपदी, मामा सांगे त्यास परोपदी, चल जाऊ आता रे परभारी, परभारी. तान्या म्हणे चढा सत्वदी, तान्या म्हणे चढा सत्वदी, काय विचार का गडकरी, गडकरी. चढविला हल्ला जोरदार, अरे चढविला हल्ला जोरदार, कोंडाण्यावर तानाजी मोरण सिंहाची रडप गडावर, खास शेळ्याचा तेंदा मेंदा करणार, कवी भूषण प्रल्हाद गाणार, भूषण प्रल्हाद गाणार. उदय भानरज पुत होता सरदार, उदय भानरज पुत होता सरदार, उदय भानरज पुत होता सरदार, पाटून झालाय किल्लेदार, पाटून झालाय किल्लेदार, व्यसन आता गुंग फार, 18,000 त्याच्या महालात, 18,000 त्याच्या महालात, महालात हो भोगितो स्त्रिया निभ्रांत, 18,000 सेना होती सारी रणमस, 18,000 सेना होती सारी रणमस, कडे कोट बंदोबस्त, आटे काट त्याची गस, मध्य गड़द अंधार अंधार हो ना दिसे कोण मगर मस्त ही कापा कापी केली त्याने एकाने मिचार कापा कापी केली त्याने एकाने मिचार पाचे रज पुत त्या पठण वेगळा एक जात अर्धा गड केला उद्भवत उद्भवत हो रक्ता तसडा दरबस्त ही जख्मी झाले किती एक पडले रस्त्यात जख्मी झाले किती एक पडले रस्त्यात किते कांचे तुटले हात काही कांच्या मुंड्या गगनात काही कांच्या मुंड्या गगनात गगनात हो वाटते चेंडू उधळीत गगनात हो वाटते चेंडू युद्ध झालं तेथे घनघोर युद्ध झालं तेथे घनघोर धैर्याचे प्रती सागर सागर उदय भानास म्हणे सरदार उदय भानास म्हणे सुभेदार द्वंद्वास होई तयार तयार जी पट्ट्याचा सळ चढविला पट्ट्याचा सळ चढविला सुभेदार त्यास बोलाला तू ये रे मुंगल से वेला उदय भान त्यास बोलाला तू ये रे मुंगल से वेला गडकरी करीन मी तुला तानाजी त्यास बोलाला कुत्र्याहून नीच तू देश द्रोहिणी बदला हगी कुत्र्याहून नीच तू देश द्रोहिणी बदला हगी तानाजी त्यास बोलाला शिवबाच्या नेतोय भेट केला बाप जाईल तुझर विलयाला बाप जाईल तुझर विलयाला भान त्यास बोलाला बारा हात कुठल्या जागेला भानून वाद जवा केलाय ढालीचा चक्का सुर झाला ढालीचा चक्का सुर झाला मुंडास बांधून हात आला तानाजी नाही हदरला लढत असे धीर गंभीर भीती ना त्याला हगी लढत असे धीर गंभीर भीती ना त्याला हगी तानाजीन वाद पुन्हा केला अरे भानून वाद पुन्हा केला तानाजी उभा तापाला तानाजी पटाय धरणीला जयद्रथ मारिला फेला जयद्रथ मारिला फेला तशी लाठ मारून भानू चालू लागला हगी तशी लाठ मारून भानू चालू लागला हगी शेलार मामा त्यास बोलाला थांब रांगड्या जागच्या जाग गेला कुठे चालला स्लोम दिशा हिसका दाव तुम्ही तुला हगी कुठ चालला स्लोम दिशा हिसका दाव तुम्ही तुला हगी सूर्याजीन कहर मंग केला राहिलेला शत्रुका पाला राहिलेला शत्रुका पाला गडत्या निसर मग केला खुनेचा जाळ तवा केला खुनेचा जाळ तवा केला पाहून पुण्याच्या जाळेला शिवबाला आनंद झाला अरे तान्यान गड सर केलाय चला चला त्याच्या भेट केला अरे घाई घाई आलाय गडाला तानाजीच्या पाहून मोड द्याला ढस ढसा दडू लागला ढस ढसा दडू लागला गड आला पण तुम गेला निघून स्वर्गाला हजी गड आला पण सिंह गेला निघून स्वर्गाला हगी कायदाला घेतलं मांडीला मग केलं त्याच्या लग्नाला मग केलं त्याच्या लग्नाला सूर्याची गडकरी नेमला सिंह गडाला सूर्याची गडकरी केला सिंह गडाला मिळविला जय शर्तीन मिळविला जय शर्तीन गेले हदरून सर्व यवन विजापूरवाला होता चिडतो दिल्लीचा शहा तसा तो प्रल्हादायाच कवन रणरूप तानाजी मर्द सुभेदार तानाजी मर्द सुभेदार हिंद भूवर सिंहाहून क्रूर झड झडा मुलकी उडवी गगनात काळही कापतो ज्याला स्वप्नात नम्र तो दास देशाचा ख्यात